श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. 184 क्रमांकाचा श्लोक आहे. नवे तेची झाले नसे तेची आले, कळू लागले सज्जनाचे नियोगे. अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे, मना संत आनंत शोची क्रमांकाचा श्लोक आहे. नवे तेची झाले नसे तेची आले, कळू लागले सज्जनाचे नियोगे. अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे, मना संत आनंत शोधून पाहे. हा एक वेगळ्या तऱ्हेचा अभंग आहे, श्लोक आहे. नवे तेची झाले नसे तेची आले, कळू लागले सज्जनाचे नियोगे. अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे, मना संत आनंत शोधून पाहे. हा एक वेगळ्या तऱ्हेचा अभंग आहे, श्लोक आहे. नवे तेची झाले आणि नसे तेची आले, लक्षात येत नाही आपल्याला नेमकं काय त्यांना म्हणायचं आहे ते, पण असा अर्थ थोडासा वाटतो त्याचा, की जे नव्हतं ते आलं झालं. नवे तेची झाले काय झालं? विश्व निर्माण झालं. सृष्टीच्या मुळाशी एक आदितत्व म्हणजे ब्रह्म आहे. ते ब्रह्म कसं आहे? नामरूपातीत, त्याला नाम नाही, रूप नाही, आकार नाही. अनुर्वाच्य आहे, अवर्णनीय, अव्यक्त आहे. पण अशा ह्या अव्यक्तापासून ईश्वरी संकल्पनेतून परब्रह्म ईश्वर परमेश्वर निर्माण झाला. जे सगुण ईश्वर आला आणि त्यालाही वाटलं एकोहम बहुश्याम, त्यामुळे ही व्यक्त सृष्टी निर्माण झाली. म्हणजे जिथं काही नव्हतं तिथं हे विश्व निर्माण झालं आणि त्याच्यावरती नाम वर्ण रूप आकार आलं सगळं. मग नसे तेची झाले. वास्तविक हे जे काही आहे ना, हे सगळा भास आहे. विश्व आणि त्याच्यावर जे नामरूपात्मक आकारात्मक जे विश्व जे काही दिसत आहेत, सचेतन अचेतन गोष्टी, हा सगळा भास आहे. दोरीवर जसा सर्पाचा आकार दिसतो तसं. आणि म्हणून हे विश्व निर्माण कसं झालं ह्याच्या बाबतीमध्ये अनेक विचार मांडले गेलेले आहेत. विश्व झालं का नाही आधी? झालं असेल तर कसं झालं? कुणी केलं? त्या विश्वाला चालवतो कोण? ते कशाच्या आधारावर आहेत? अनेक प्रश्न निर्माण झाले. आणि मग प्रत्येकाने आपापली मतं आपापली मतं मांडत गेले, त्याच्यातून अनेक वाद निर्माण झाले. ह्याचाच अर्थ ती मतं निर्माण झाली. कोणकोणती झाली आपण साधारण थोडी बघू, तशी पुष्कळ आहेत. पण नेहमीच्या परिचयातली आपल्याला म्हणजे एक परिणामवाद आहे. दुधाचं दही झालं, परिणामवाद झाला. विवर्तवाद, दोरीवर सर्प भासला, खांब होता त्या ठिकाणी मनुष्य आहे असं दिसलं, विवर्तवाद आला. दृष्टीसृष्टीवाद आला, की जोपर्यंत आपलं लक्ष आहे तोपर्यंत सृष्टी आहे, नाही तर ती नाहीच आहे खरं. म्हणजे झोपेत नाही का आपण? झोपलेलो असतो तर कुठं आहे सृष्टी? विश्वाचा आभास नाही, देहाचा आभास नाही, काही नाही आहे. जागे झालो आपण, पाहायला लागलो म्हणजे आपल्याला सृष्टी आहे असं वाटतं. दुसरा जे काय आहे आणखी, चिदविलासवाद. जे चैतन्याचाच हा सगळा विलास आहे, एक चैतन्यच सगळ्या ठिकाणी भरून आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं चिदविलासवाद, जे काही आहे ते सर्व तेच आहे, त्याच्याखेरीज दुसरं काही नाही आहे. समर्थ एका ठिकाणी म्हणतात एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले, त्या वेगळे जे भासले ते ब्रह्मरूप. म्हणून आणखीन एक आहे अजातवाद, तेही म्हटलेलं समर्थाने. आगा जे झालेची नाही त्याची वार्तापुसशी काय? जसं स्वप्नातून जागे झाल्यानंतर त्या स्वप्नावर जर आपण चर्चा करायला लागलो तर आपण जसं म्हणतो अरे ते स्वप्न आहे, त्यातलं काही खरं नाही. त्या स्वप्नात ज्या ज्या वस्तू होत्या त्याही मीच झालो होतो आणि ते बघणारा द्रष्टाही मीच होतो. म्हणजे तिथं काहीही घडलेलंच नाही आहे आणि त्याच्यावर आपण चर्चा करतो आहे. तसं यांचं म्हणणं की झालेलंच नाही आहे, भगवंताची लीला आहे, काही काही गोष्टी आहेत आपल्याला त्या पाहायच्या. काय आहे ती गंमत? आपण टी व्ही पाहतो, सिनेमा पाहतो, माहिती असतं आपल्याला की हे खरं काही नाही आहे. ज्यांनी कुणी ते लिहिलेलं आहे त्याप्रमाणे ते काम चाललेलं आहे सगळं, पण प्रत्यक्षामध्ये तिथं फक्त पडदा आहे, त्याखेरीत दुसरं काही नाही. तसं फक्त एक परमात्मा भरून राहिलेला आहे, त्याच्याखेरीत दुसरं काही नाही. ते कशातही येत नाही, येतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसास, ते वाणीत येत नाही, कल्पनेत येत नाही. जे काही अव्यक्तातून व्यक्त झालं, गीतेनेही म्हटलं आहे अव्यक्ता आदिनी भूतानी व्यक्त मध्य आणि भारत, अव्यक्तातून व्यक्त होतं आणि व्यक्त पुन्हा अव्यक्तात लीन होतं. मग खरं का खोटं? म्हटलं तर खरं आणि म्हटलं तर खोटं. सागरावर लाटा येतात, वाऱ्यामुळे लाटा येतात, प्रत्यक्षात काय असतं? दोन्हीकडे पाणीच. लाटेचा आकार आला की आपण त्याला म्हणतो लाट आली म्हणून, पण पाणीपणाने लाट आणि सागर दोन्ही एकच आहे. तसं जे काही नामरूप आकाराने दिसतं ते नामरूप आकार जर बाजूला केला तर ते जे तत्व आहे ते आणि मूळ तत्व जे आहे दोन्ही एकच आहे. तो सोहमबोध सांगितलेला आहे, सहा अहम. विश्वात भरून राहिलेलं ते तत्व आणि माझ्यात असलेलं तत्व दोन्ही एकच आहेत. आणि ह्याच बोधावर यायला सांगितलं आहे. ज्ञान व्हायचं ह्याचा अर्थ सोहम बोधावर येणं. आणि ते नुसतं बोलून नाही, नुसतं सोहम सोहम म्हणून होणार नाही. सहा म्हणजे काय समजून घेतलं पाहिजे, अहम म्हणजे काय समजून घेतलं पाहिजे. आणि तो जो बोध आहे तो बोध आपल्यामध्ये मुरवला पाहिजे, जिरवला पाहिजे. सोहम हंसारूढ झालं पाहिजे असं म्हटलेलं आहे. आता हे जे सगळं आहे परमात्म्याला आपण बघितलं आकरताय, करत नाही. आत्मा प्रत्यक्ष काही करत नाही पण तो देहात आहे म्हणून देह चालतो. आता असं जर बघितलं आपण तर हे सगळं होतं कुठं, आलं कुठून? कुठून आलेलं नाही, ते होतंच. आपल्याला त्याची जाणीव नव्हती, आपल्याला कुणी सांगितलेलं नव्हतं. शिक्षणामध्ये आपल्याला शिकवलं जात नाही, इतर व्यासपीठावर देखील आपल्याला हे काही सांगितलं जात नाही, आपल्याला माहितीच नाही. जन्म जातो सगळा पण मी कोण आहे हे आपल्याला माहितीच नसतं. पण ते म्हणतात त्याच्यामध्ये, कळव लागले सज्जनाचे नियोगे. पण जर एखाद्या माणसाला त्याच्या परमभाग्यानं कोणी सज्जन भेटले, त्यांचं काही वाङ्मय आपल्या हातात आलं, साहित्यावरून फार कळेल असं नाही. प्रत्यक्ष जर सद्गुरू भेटले तर हा काय आहे, जीव जगत आणि परमात्मा यांचा एकमेकाशी संबंध काय आहे, हे एकमेकापेक्षा वेगळे आहेत का एकच आहे, एकच आहे तर वेगळे का दिसतात, कशासाठी वेगळे झाले? आणि वेगळे जर असतील तर ते एकरूप कसे होणार? भगवद्गीतेत अर्जुनाने असाच एक प्रश्न भगवंतांना विचारलेला आहे, जिथे जे वेगळे असतील तर मिळणार कसे आणि एकच असतील तर वेगळे झाले कसं म्हणायचं? वेगळ्या संदर्भात आहे तो, पण असाच प्रश्न विचारलेला आहे. तर हे जे ज्ञान आहे हे ज्ञान कळो लागले सज्जनाचे नियोग आहे. तर सज्जन म्हणजे सुद्धा नुसता पंडित नको आहे, अनुभूती संपन्न असा ज्ञानी पुरुष पाहिजे. पंडित काय पुस्तकात दिलं आहे ते सांगेल, मूळ माया काय, गुणमाया काय, तमोगुणापासून काय निर्माण झालं, पंचमहाभूताचं काय आहे, पुस्तकात वाचून तो सांगेल सगळं काय आहे ते. पण नीट जर समजून घ्यायचं झालं, कारण आपल्याला मुळाकडे पुन्हा जायचं आहे. ऊर्ध्वमूलम अदशाखम अश्वत्थम प्रावुरव्ययम, भगवद्गीतेच्या 15 अध्यायात त्यांनी सांगितलं आहे. आपण खाली खाली आलेलो आहोत, इथून आपल्याला पुन्हा सत्वगुणाच्या आधाराने मूळ ब्रह्माच्या ठिकाणी जायचं आहे. तर ते जर जायचं असेल तर काय करायला पाहिजे? कळव लागले सज्जनाचे नियोगे, पण त्यासाठी काय पाहिजे? तर सज्जन पाहिजे, संत पाहिजे, आपल्या त्याचा शब्दावर विश्वास पाहिजे, आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण साधना केली पाहिजे. एकच परमात्मा, ते सांगतात एकच परमात्मा भरून आहे, त्याच्याखेरीज काही नाही. तर परमात्म्यानेच हे नाना प्रकारचे वर्ण रूप आकार धारण केलेले आहेत, विविधता आणलेली आहे. त्या विविधतेमुळे गोंधळ झाला आहे आपल्याला. काही हवं वाटतं, काही नको वाटतं. हे जे ग्राह्य आणि त्याज्य ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, आवड नावड, ही त्या बाह्य प्रकृतीच्या संदर्भात आहे. सोन्याचे अनेक दागिने जरी असले तरी आपल्याला एखादा छान वाटतो, पॉलिश केलेला सुंदर नक्ष एखादा सामान्य आहे, पण सोन्याचं आहे असं जेव्हा कळतं तेव्हा आपल्याला ते ग्राह्य ठरतं. तसं ज्याला ज्ञान होतं की मुंगी माशीपासून तोच भरून आहे, वही तो है, असं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा प्रत्येक गोष्टीबद्दल त्याचा भाव बदलतो, त्याची दृष्टी पारमार्थिकी होती. त्याचं उदाहरण असं दिलं आहे, खडी साखर आहे. आता खडी साखरेला गोडी व्यापून आहे. आपण जर ठरवलं खडी साखरेतून गोडी काढायची, मग खडी साखरच राहत नाही. तसं विश्वातून परमात्मा काढायचा असं जर म्हटलं, विश्वच राहणार नाही, कारण परमात्म्यानेच ते धारण केलेलं आहे. फक्त हे समजू लागायला पाहिजे, हे समजतं सज्जनांच्यामुळे. आणि मग अनिर्वाच्य ते वाच्य वाचय वदावे. मग जे अनिर्वाच्य आहे, ज्याच्यासंबंधी काही बोलता येत नाही, जे वाणीत आणता येत नाही, कारण तो वाणीचा विषयच नाही, ते मग हे संत सद्गुरू आपल्या सामान्य लोकांसाठी वाणीत आणून आपल्याला त्याचं ज्ञान करून देतात. शब्दात न येणारं पण शब्दात आणून दाखवतात. ज्ञानेश्वर महाराजांनी तेच केलं, सांगितलं समर्थांनी तेच केलं. कसं काय सांगणार? जो अनुभव त्यांनी घेतला तो शब्दात आणणार कसा? पण तसा प्रयत्न त्यांनी केलेला आहे, कळणाऱ्याला ते कळतं. काय कर आता? मना संत अनंत शोधून पाय. सज्जनांच्यामुळे हे ज्ञान झालेलं आहे, त्यांचाच आधार घे आणि मना त्यांनी जे शोधायला सांगितलं आहे ते तू मोठ्या प्रयत्नाने शोधून पहा. नवे तेची झाले नसे तेची आले, कळू लागले सज्जनाचे नियोगे. अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे, मना संत अनंत शोधून पाहे. अनंत ज्याला अंत नाही तो अनंत, असा अनंत आणि संत असा जो आहे त्याला तू शोधून पहा. जय जय रघुवीर समर्थ.